लाथाबुक्यांचे अखंड प्रहार सहन करीत उभा असलेला सह्याद्रीचा स्तंभ खडखडला, दाही दिशा थरथरल्या, काल पुरुषाच्याही कांठळ्या बसल्या आणि जनशक्तीचा आणि शिवशक्तीचा नरसिंह या स्तंभातून प्रचंड गर्जना करीत करीत प्रकटला. अनंत हातांचे आणि अगणित तीक्ष्ण नखाग्रांचे हे नरसिंह होते शिवराय.